श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय। अथ श्री साई सच्चरित अध्याय 53। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। श्री कुलदेवतायै नमः। श्री सीतारामचन्द्राभ्यां नमः। श्री सद्गुरु साईनाथाय नमः। श्री साई साक्षात ब्रह्ममूर्ति संत सम्राट चक्रवर्ती समर्थ सद्गुरु दिगंत कीर्ति बुद्धि स्फूर्ति प्रदायक अनन्य भावे त्यासी शरण वंदू त्याचे पुण्य चरण संस्कृति भयाचे करी हरण जन्म मरण चुकवी जो गताध्यायी दिधले वचन प्रथम करूनी सिंहावलोकन नंतर अवतरणिका देऊन ग्रंथ करीन संपूर्ण पंत हे माडई सेवदले परीतई से नाही घडले अवतरणिका रूप सार काढिले की राहिले विस्मृतीने ज्ञान आरंभावे ग्रंथ लेखन त्यानेच करावे ते पूर्ण शेखी अवतरणिका देऊन ऐसे नियमन सर्वत्र परी नियमा अपवाद तेच प्रत्यंतर येथे दिसे काही न होय स्वेच्छावशे बली अस मनोगत बाबांचे हे माड अवचित दिवंगत दुखित वघियांचे चित्त अवतरणिकेची नकळे मात न सुचत काही कोणाला अण्णा साहेबांचे दप्तर गहन सायासे करूनी तत्संशोधन त्यांचे चिरंजीव श्री गजानन जरूर ती तुके मज देती अण्णा साहेब काट कसरी व्यर्थ न जाऊ देती चिठोरी काम करीती कला कुसरी स्वभावया परितयांचा लिहिती अध्याय चिठोऱ्यांवरी तीच देती मूत्र का करी वाऊगा खर्च खुपे अंतरी तयांची सरी न कवणा निर्जीव बापुडी ती चिठोरी करुणा उपजे तयांच्यांतरी ही उद्धरतील कवणे परी संत केसरी सेवे विण वाटे आले से हे माड जीवा करी ती चिठोऱ्यांचा मेळावा करवी करवी ती सेवा असावा उदात्त हे तुहा अंतिमाध्यायाची तीच परी लिहिला असे चिठोऱ्यावरी मनन केले बहुती परी अवतरणिका तदन साहेबासही तीच निवेदिली, त्या सर्वांची सल्ला पडली, पाहिजे घडली अवतरणिका। बाबा साहेब मुदत घालिती, श्री साई लीलेत प्रसिद्ध करीती, मुदतीचे दिवस संपुनी जाती, तरी अवतरणिका अवतरेना। हे माड गोविंद सद्गुण खाणी, तन्मुखी वेदांत भरी पाणी, ग्रंथी प्रकटे प्रसाद वाणी, अद्भुत करणी गुरु कृपेची। सद्गुरु साई भक्त अनंत, त्यात कवीरत्न हे माडपंत, तत्सम असेल जो प्रज्ञावंत, तोची महंत करणारती। कुठूनची अवतरणिका अवतरेना, खिन्नत्वाले माझी आमना, केली दत्त गुरूंची प्रार्थना, भाकिली करुणा दयांची। मी पामर बुद्धिमंद, नसे विचार विद्यागंध, कैसा येईल मज होवी प्रबंध, कवित्व अंध मी मूळचा। पर्यास असे एक आधारु, सानुकूल जैन श्री दत्त गुरु, मशका करवी उचलवी ती मेरू, अधिकार तोरु तयांचा। पुनश्च प्रार्थी कुमार म्हणा, कृपा उपजे साई नारायणा, करी मम मतीसी प्रेरणा, अवतरणी काले कना सत्वरी। शक्ति नसे कवित्व कराया, माझे मती मांड्य जाणे श्री गुरुराया, घालुनी नती त्याची पाया, प्रवर्ते घडाया अवतरणिका। अवतरणिका ग्रंथखंड, करणार साई वक्रतुंड, तयाचे वैभव अद्भुत प्रचंड, माझे तोंड निमित्त मात्र। प्रथमाध्यायी मंगलाचरण, विघ्नहर्ता विश्वाधिकारण, गौरी शंकर कंठमंडन, श्री गजवदन नमियेला। जी अभिनव वाग्विलासिनी, चातुर्य कला कामिनी, ती श्री शारदा विश्वमोहिनी, इष्टार्थदायी गुरु आप्तेष्ट गुरुजन, सगुणावतार संत सज्जन, शरण्य सद्गुरु कैवल्य निधान, साई भगवान नमियेले। गोधूम पेषण कथा सांगोन, महामारी पूर्णोपशमन, कैसे केले ते विशद करून, साई सामर्थ्य वर्णिले। प्रस्तुत ग्रंथ प्रयोजन, हेमाडपंत नामकरण, गुर्वनवश्यकता विवाद खंडन, दर्शन हेमाड द्वितीयाध्यायी। ग्रंथ लेखन अनुज्ञापन, कैसे आले साई मुखातून, रोहिल्याचे वृत्त कथन, केले संपूर्ण तृतीयाध्यायी। जगच्चालक कंठाभरण, साधु संतांचे अवतरण, भूमंडळी किंकारण, ವರ್ಣನ ಸಮಗ್ರ ಚತುರ್ಥಿ ಶಿರಡಿ ಕ್ಷೇತ್ರೀ ಗುಪ್ತ ಹೋನ ಪುನಶ್ಚ ತೇ ಪ್ರಕಟನ ಸಕಲಾ ಕೇಳಿ ವಿಸ್ಮಯಾಪನ್ನ ಸಧನ ಪಟಲಾ ಸಮವೇತ ಗಂಗಾ ಗೀರಾದಿ ಸಂತ ಸಮ್ಮೇಳನ ಸ್ವಶಿರೀವಾಹುನಿ ದೂರ ಸೇ ಜೀವನ ಕೈಸೆ ನಿರ್ಮಾಣ ಕೇಲೆ ಉದ್ಯಾನ ನಿರೂಪಣ ಸಮಸ್ತ ಪಂಚಮಿ ರಾಮನವಮಿ ಉತ್ಸವ ಥೋರ ಬಾಳಾಬೋವಾ ಕೀರ್ತನಕಾರ ಮಶಿದಮಾಯಿ ಜೀರ್ಣೋದ್ಧಾರ ಕಥನ ಸವಿಸ್ತರ ಷಷ್ಠಾಧ್ಯಾಯಿ ಬಾಬಂತ ಸಮಾಧಿ ಖಂಡಯೋಗ ಧೋತಿ ಪೋತಿ ಇತ್ಯಾದಿ ಪ್ರಯೋಗ ಬಾಬಾ ಹಿಂದೂ ಕಿಯವನ ಢೋಂಗ ಸಂತಾಂತರಂಗ ಗಾಧ ಬಾಬಾಂಸ ಪೆಹರಾವ ವರ್ತನ ದವಾ ಚಿಲಿ ಮಜಾತಿ ಧುನಿ ದಿವಾ ತ್ಯಾಂಸ ಆಜಾರ ತ್ಯಾಂಚಿ ಸೇವಾ ಅಗಮ್ಯ ದೇಖಾವ ಅವಘಾಚಿ ಭಾಗೋಜಿ ಶಿಂದ್ಯಾಚಿ ಮಹಾವ್ಯಾಧಿ ಖಾಪರ್ಡೆ ಸುತ ಗ್ರಂಥಿ ಜ್ವರೌಷಧಿ ನಾನಾ ಪಂಢರಿ ದರ್ಶನ ಬುದ್ಧಿ ಕಥಿತಿ ಸುಧೀ ಸಪ್ತಮಿ ನರಜನ್ಮಾಸೆ ಅಪೂರ್ವ ಮಹಿಮಾನ ಸಾಯಿ ಭೈಕ್ಷ ವೃತ್ತಿ ವರ್ಣನ ಬಾಯಜಬಾಯಿತೆ ಸಂತ ಸೇವನ ಭೋಜನ ವಿಂದಾನ ಬಾಬಾಂಸೆ ಬಾಬಾ ತಾತ್ಯಾ ಮಳಸಾಪತಿ ರಾತ್ರಿತಿಗೆ ಮಶಿದಿ ತನಿಜತಿ ಬಾಬಾಂಚಿ ಆಗಳಿ ಪ್ರೀತಿ ದೋಘಾನ್ವರತಿ ಸಮಸ್ತಮಾನ ರಾತೆ ಗ್ರಾಮೀ ಕುಶಾಲ ಚಂದ ಬಾಬಾ ಶಾಂತಿ ಜ್ಞಾನ ಕಂದ ಪರಸ್ಪರಾಂಸ ಪ್ರೇಮ ಸಂಬಂಧ ನಿರೂಪಣಾನಂದ ಅಷ್ಟಮಾಧ್ಯಾಯಿ ತಾತ್ಯಾ ಸಾಹೇಬ ನೂಲಕರ ತಾತ್ಯಾ ಪಾಟೀಲ ಭಕ್ತವರ ಏಕಾಂಗ್ಲ ಭೌಮ ಗೃಹಸ್ಥ ಥೋರ ಪ್ರಾಯಶ್ಚಿತ್ತ ಘೋರ ಆಜ್ಞಾ ಭಂಗಾಸೆ ಪಂಚಮಹಾಯಜ್ಞ ಕರವೂನ ಬಾಬಾ ಕರೀತ ಭಿಕ್ಷಾನ್ನ ಸೇವನ ಭಿಕ್ಷಾಧಿಕಾರ ಸಂಪನ್ನ ಲಕ್ಷಣ ಕರಿತಿ ವರ್ಣನ ಚಾತುರ್ಯೇ ಬಾಬಾ ಸಾಹೇಬ ತರ್ಖಡ ಶ್ರೇಷ್ಠ ಕಟ್ಟೆ ಪ್ರಾರ್ಥನಾ ಸಮಾಜಿಷ್ಟ ಬನಲೆ ಸಾಯಿ ಭಕ್ತೈಕನಿಷ್ಠ ಕಥಾ ಉತ್ಕೃಷ್ಟ ನವಮಾಧ್ಯಾಯಿ ಲಾಂಬ ಅವಧಿ ಹಾತಚಾರ ರುಂದತ ಶೀತ ವೀತಭರ ಆಢ್ಯಾಸ ಟಾಂಗಿಲೆಲ್ಯಾ ಪಳೀವರ ಶಯನ ಯೋಗೇಶ್ವರ ಬಾಬಾಂಸೆ ಕೆಂಭಾ ಶಿರಡೀತ ಪದ ಪಡಲೆ ಕಿತಿ ವರ್ಷೇ ವಾಸ್ತವ್ಯ ಝಾಲೆ ದೇಹಾವಸಾನ ಕಧೀ ಘಡಲೆ ಕೇಳೆ ನಿರೂಪಣ ಹೃದಯಂಗಮ ಅಂತರಿ ಶಾಂತ ನಿರೀಕ್ಷ ಸ್ಥಿತಿ ಬಾಹೇರ ದಾವಿತ ಪಿಶಾಚ ವೃತ್ತಿ ಲೋಕ ಸಂಗ್ರಹ ನಿತ್ಯ ಚಿತಿ ಅಢಳ ಪ್ರವೃತ್ತಿ ಗುರುರಾಯಾಂಚಿ ವೇದಶಾಸ್ತ್ರ ಧರ್ಮ ಲಕ್ಷಣ ಪರಮಾರ್ಥಹಾಣಿ ವ್ಯವಹಾರ ಶಿಕ್ಷಣ ಭಕ್ತಾಭಕ್ತ ಚಿತ್ತ ಪರೀಕ್ಷಣ ಹತವಟಿ ವಿಲಕ್ಷಣ ಸದ್ಗುರುಂಚಿ ಬಾಬಾಂಸೆ ಆಸನ ಬಾಬಾಂಸೆ ತಾಯಿ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸ್ವರೂಪ ಸ್ಥಿತಿ ದಿಗಂತ ಬಾಬಾಂಚಿ ಪ್ರಖ್ಯಾತಿ ಡಾಕ್ಟರ ಪಂಡಿತಾಂಚಿ ಪ್ರೇಮ ಭಕ್ತಿ ಸಿರಿಕ ವೃತ್ತಿ ವರ್ಣಿಯೇಲಿ ಕೈಸೆ ಕೇಲೆ ಅಪ್ರಾಕರ್ಷಣ ಕೈಸಿ ಅನಿಲಿ ಸತ್ತಾ ವಿಲಕ್ಷಣ ಅನಲಾಪಾಸೂನಿ ಸಂರಕ್ಷಣ ಸುರಸ ವಿವರಣ ಏಕಾದಶಿ ಕಾಕಾಧುಮಾಳ ನಿಮೋಣಕರ ಏಕ ಮಾಮಲೆದಾರ ಏಕ ಡಾಕ್ಟರ ಪ್ರಸಂಗ ಭಿನ್ನ ಭಿನ್ನ ಪ್ರಕಾರ ವರ್ಣಿಲೆ ಮಧುರವಾಣಿನೆ ನಾಶಿಕ ಅಗ್ನಿಹೋತ್ರಿ ಮುಳೆ ಸಂಶಯಿ ಸಂತ ಘೋಲ ಪರಾಮಾನುಯಾಯಿ ಚಾಂಚಿ ಸಾಯಿ ದರ್ಶನ ನವಲಾಯಿ ದ್ವಾದಶಾಧ್ಯಾಯಿ ನಿರೂಪಿಲಿ ಬಾಳಾಶಿಂಪಿ ಹಿಮಜ್ವರ ನಾಶನ ಕೇಲೆ ಕೃಷ್ಣ ಶ್ವಾನಾದರ್ಧೋದನ ದೇವುನ ಬಾಪು ಸಾಹೇಬ ಮಹಾಮಾರಿ ಶಮನ ಕೇಲೆ ಚಾರೂನ ಆಕ್ರೋಡ ಪಿಸ್ತೆ ಆಳಂದಿ ಸ್ವಾಮಿ ಕರ್ಣರೋಗಿ ಆಶೀರ್ವಚನೇಚಿ ಕೇಲೆ ನಿರೋಗಿ ಜುಲಾಬ ಪೀಡಾ ಕಾಕಾ ಭೋಗಿ ನಾಶಿಲಿ ಭುಯಿ ಮುಗಿದಾಣ್ಯಾನ್ನಿ ಹರ್ದ್ಯಾಸೆ ಭಕ್ತ ದತ್ತೋಪಂತ ಪೋಟಶೂಳ ವ್ಯಾಧಿಗ್ರಸ್ತ ಆಶೀರ್ವಾದೇಚಿ ಕೇಲೆ ಮುಕ್ತ ಸಮಸ್ತ ಜನಾಂದೇಖತ ಏಕಾಭೀಮಾಜಿ ಪಾಟಲಾಲ ಕಫಕ್ಷಯಾಚಾ ವ್ಯಾಧಿ ಜಡಲಾ ಉದಿಲಾವೂ ನಿರೋಗದ ವಡಿಲ ವೃತ್ತಾಂತ ವರ್ಣಿಲ ತ್ರಯೋದಶಿ ನಾಂದೇಡ ಶೇಟ ರತನಜಿ ಪಾರಸಿ ವಿಖ್ಯಾತ ವ್ಯಾಪಾರಿ ಖಿನ್ನ ಮಾನಸಿ ಪುತ್ರ ಸಂತಾನ ದೇವುನಿ ಪ್ಯಾಸಿ ಹರ್ಷಾಕಾಶಿ ಬೈಸವಿಲೆ ಮೌಲಿ ಸಾಹೇಬ ಗುಪ್ತ ಸಂತ ನಾಂದೇಡ ಶಹರಿ ಹಮಾಲಿ ಕರೀತ ಸಾಯಿ ಸಂಕೇತವ ಚೇತ್ಯಾತ ಹೋತ ಕಥಾ ಅದ್ಭುತ ಚತುರ್ದಶಿ ನಾರದೀಯ ಕೀರ್ತನ ಪದ್ಧತಿ ಕಥಿತಿ ಬಾಬಾ ದಾಸಗಳು ಪ್ರತಿ ಸೋಳಕರಾಂಸೆ ಹೇಡು ನಿಘೇತಿ ವ್ರತ ಚಹಾ ಸಿತಾ ತ್ಯಾ ಪಾಜುನಿ ಔರಂಗಾಬಾದೆ ಹುನಿ ಪಲ್ಲಿಯಾಲಿ ಮಶೀದಿ ತೀಲ ಪಲ್ಲಿ ಸ ಭೆಟ್ಟಲಿ ಸುಖ ಸುಕಣ್ಯಾವರು ನಿ ವಾರ್ತಾ ಕಥಿಲಿ ಕಥಾ ನಿರೂಪಿಲಿ ಪಂಚದಶಿ ಸಂತತಿ ಸಂಪತ್ತಿ ಸಂಪನ್ನ ಸಾಯಿ ಯಶೋದುಂದುಭಿ ಪರಿಸೋನ ಏಕ ಗೃಹಸ್ಥ ಶಿರ್ಡಿ ಲಾಗೂನ ಆಲೆ ಬ್ರಹ್ಮ ಜ್ಞಾನ ಪ್ರಾಪ್ತ್ಯರ್ಥ ಜೋ ಇಚ್ಛೀ ಬ್ರಹ್ಮ ಪ್ರಾಪ್ತಿ ತ್ಯಾಸಿ ಹೋ ಆವಿ ಸಂಸಾರ ವಿರಕ್ತಿ ಸುಟಲಿ ಪಾಹಿಜೆ ಧನಾಸಕ್ತಿ ಪ್ರಥಮ ಚಿತ್ತಿ ತಯಾಚಾ ಪಾಸ ರೂಪಯಾಂಚಿ ಉಸನವಾರಿ ಜ್ಞಾನದೇವೇ ಬಾಬಾ ಕ್ಷಣ ಭರಿ ನೋಟಾಸೂನಿ ವಸ್ತ್ರಾಂತರಿ ಕವಣೆ ಪರಿತ್ಯಾ ಬ್ರಹ್ಮ ಮಿಳೆ ಸಾಯಿ ಬೋಧ ಶೈಲಿ ಸುಂದರ ಹೇ ಮಾಡಾಂಚಿ ಪ್ರಸಾದ ಗಿರಾ राधाबाईची उपदेश वार्ता हे माळांची अनुग्रहता कथन कुशलता अष्टादशी अनुग्रह कथेचा विस्तार साई श्री बोधानुसार केला से फार फार विचार एकोनविंशती ईशावास्य भावार्थ बोधिनी प्रारंभिली दास गणुन्नी त्यात शंका उपजली मनी पुसिली त्यांनी बाबांना बाबा म्हणती मोल करीण करील काकांची तन्निवारण सद्गुरु महिमा असाधारण गोड निरूपण विंशती एक प्रांताधिकारी सुलक्षण दुसरे पाटण कर विचक्षण तिसरे एक वकील विलक्षण अनुग्रहण तिघांचे एक विंशती मशीदमाई भवतारका तीच द्वारावती द्वारका बाबा कथिती सकल लोका भावार्थ एकाही नकळे मशीदमाईचे गुणवानिती मिरी कर बुट्टींचे अहिदंश टाळिती आमिर सक्कराचा वात हरिती वारिती अहि भयतयाचे हे माड वृश्चिक दंश संकट इतरांवरचे उरगारिष्ट निवारित अपमृत्यु दुर्घट प्रसंग प्रकट द्वाविंशती योगाभ्यासियाचे शंका निरसन माधवरावाचे अहिदंश निवारण धुनी इंधन अजाहनन वर्णन केले अतिरम्य बडे बाबाची बडे जाव गुरुवाज्ञा निष्ठा अभाव किती दिले तरी बहुहाव अतृप्त स्वभाव मूळचा काका साहेब भक्त श्रेष्ठ गुरुवाज्ञी परमई कनिष्ठ सद्गुरु लीला कथन विशिष्ट केले उत्कृष्ट त्रयोविंशती फुटाण्याचे निमित्त करून हे माडपंता देती शिकवण सद्गुरु स्मरण केली आवीण विषय सेवन न करावा अण्णा बाबरे व मावशी बाई कलह दोघात लाविती साई त्या विनोद मस्करीची नवाई गाई कविवर चतुर्विंशती भक्त दामू अण्णा कासार अहमदनगरचे राहणार करू इच्छिती फार थोर व्यापार कापूस तांदुळांचा उद्यमी होईल हानी सत्य आम्रफल सेवनी प्राप्त अपत्य वदती साई ज्ञानादित्य निरूपण कृत्य पंचविंशती भक्त एक नामे पंत अन्य संतानुग्रहीत पाठवूनी दिली त्या खूण त्वरित पंत प्रमोदित जाहले हरिश्चंद्र पितळे भक्त तदीयतनय अपस्मारग्रस्त कृपावलोकनेची समस्त रोग हस्त पावला दिले पितळ्या स्वरूप येतीन म्हणती पूर्वी दिले दोन बाबा वदती करी पूजन रुचिर कथन षड्विंशती भागवत पोथी हाती देऊन आपण घ्यावी प्रसाद म्हणून देती काका इच्छा धरून भगवान देत ती माधवा विष्णु सहस्र नामाची पोथी एका रामदासाचे पोथ्यात होती ज्ञान कळत बाबा घेती तीही देती माधव रावा विष्णु सहस्र नावाची पोथी देऊन श्यामरावावर अनुग्रहण कैसे करीती साई दयाघन कथा निरूपण सप्तविंशती भक्त लक्ष्मी चंद मुनशी चिड़ी बाई बढ़ाण पुरवासी मेघा ब्राह्मण पुण्यराशि पातले चरणांसी बाबांचा स्वप्नी देवुनी सर्वा दृष्टांत देत त्याची प्रचित जागरत सद्गुरु माऊलीची अगम्य मात प्रेमे कथित अष्टाविंशती मद्रदेशीचा भजनी मेळा शिर्डी क्षेत्री झाला गोळा बघाया दानवदार्य सोहळा भोळा शंकर बाबांचा रघुनाथ राव तेंडुलकर तत्तनय परीक्षा प्रकार त्यांची पेन्शन चिंता दूर मनोहर लीला बाबांची भक्त डॉक्टर कॅप्टन हाटे साई चरणी प्रेम मोठे दिले स्वप्न न दर्शन पहाटे कथानक गोमटे एको न त्रिंशती सप्तशृंगी देवी उपासक कोणी काकाजी वैद्य नामक देवी देत त्या दृष्टांत एक संत नायक साई पहावे श्यामरावाने त्यास देवीस केला होता एक नवस श्यामा नवस फेडाया भणीस जाई तीस वर्षांनी राहत्याचे शेठ चंद खुशाल पंजाबी ब्राह्मण रामलाल स्वप्नी दोघा शिर्डी सचल हे साई बोल कथन त्रिंशती विजयानंद यति मद्रासी निघे जावया सरस मानसी ठेवू निघेतला निज पदाशी श्री ऋषिकेशी बाबांनी भक्त शार्दूल मानकर साई पदांबुज मधुकर हिंस्र क्रूर व्याघ्रोत्थार कथन सुंदर एक त्रिंशती आम्ही चौघे सज्जन संत देव शोधार्थ राणी हिंडत मी होताच अभिमान गलित दर्शन देत मज गुरुराय उपोषण करणार गोखले बाई अशीच दुजी कथा साई सांगत स्वमुखे त्याची नवाई हे माड गाई द्वात्रिंशती ना नारायण जानीचे मित्रास जाहला एकाएकी वृश्चिक दंश एका भक्ताचे कन्यकेस दिधला त्रास ज्वराने सांदोरकर सुते सभारी प्रसूती वेदना करी घाबरी जानी स्वत दुःखितंतरी तिळभरी सुचेना कोणाला कुलकर्णी साहेब भक्तवर बाळा बुवा भजनकार उदी प्रभाव बलवत्तर कळला खरोखर सर्वांना भक्त हरी भाऊ कर्णीक श्रद्धावंत आणि भाविक त्यांच्या दक्षिणेची कथा मोहक बोध प्रदायक त्रयस्त्रिंशती मालेगावचे एक डॉक्टर पुतण्या हाडावरणे अति जर्जर पिल्ले डॉक्टर भक्त प्रवर पीडित दुर्धर नारुने बापाजी श्री कैराणी लहान पोर व्यथित घोर आकडीने हरद्यासे एक गृहस्थ मूतखण्याने अत्यवस्थ मुंबईचे एक प्रभु कायस्थ कुटुंबग्रस्त प्रसूती रोगे उपरी निर्दिष्ट व्याध्युच्चाटन केवळ उदी स्पर्शे करून झाले न लागता क्षण निरूपण रसाळ चतुस्त्रिंशती महाजनीचे मित्र एक निर्गुणाचे पूर्ण भजक ते बनले मूर्तिपूजक दर्शनैक मात्रे करूनी धर्मसी जेठा भाई ठक्कर मुंबईचे एक सॉलिसिटर सबीज द्राक्षे निर्बीज सत्वर करूनी गुरुवर त्या देती वांद्र्याचे एक काय बाळा पाटील नेवासस्थ उदी प्रचीत पंचत्रिंशती गोमांतकस्थ गृहस्थ दोन नवस करिती भिन्न भिन्न एक सेवा वृत्ती लागून दुजास्ते कथाशय षट्त्रिंशती सावडी समारंभ सोहळा इतरत्र पाहण्या मिळे विरळा हे माडवर्णिती पाहुनी डोळा कथारसाळा सप्तत्रिंशती हंडी माझी पदार्थ भिन्न शिजवुनी करीती नाना पक्वान्न देती सर्वा प्रसाद भोजन वर्णन मनोहर अष्टत्रिंशती तद्विद्धि प्रणिपातेन या गीता श्लोकाचे विवरण सांगती चांदोरकरा लागून संस्कृताभिमान हरावया दृष्टांत देऊनी संत नृपती बापू साहेब बुट्टी प्रती मंदिर बांधण्या आज्ञा पिती एकोन चत्वारिंशती वृत्तांत मातुश्रीचे व्रतोद्यापन देव घालिती ब्राह्मण भोजन बाबांस देती निमंत्रण पत्र लेखन करूनिया यतिवेश धारण करून तद्दिनी येति विभूति तीन ब्राह्मणां समवेत जाती जेवून नकळे विंदान गुरुरायाचे दृष्टांत देवूनी हे माडास बाबा येती भोजनास छबी रूपी धरूनी वेश वर्णन सुरस चत्वारिंशती छबीचीच कथा विस्तारून सांगती कवी भक्ता लागून सद्गुरुचे अतर्क्य महिमान निरूपण रमणीय रसाळ धारण करूनी रुद्रावतार होती लाल खदिरांगार करीती गाळींचा भडी मार क्रोधे देवांवर श्री साई नित्य नेमे श्री ज्ञानेश्वरी वाच म्हणती साई श्री हरी स्वप्नी कथिती वाचनाची परी हे माडविवरी एक चत्वारिंशती भक्तदात्यांची त्रिपुंड्रलेपना साई निधन पूर्व सूचना सुकविले रामचंद्र निधना तैसेच मरणाता त्यांच्या साई सद्गुरु निर्याण वार्ता उपज विश्रोतया उद्विग्नता व्याकुल करी हे माळ चित्ता कथा पुनीता द्विचत्वारिंशती बाबांचा निधन वृत्तांत पूर्वाध्यायी अपूर्ण निभ्रांत तोची संपूर्ण हे माडपंत करीत त्रिचतुश्चत्वारिंशती एकदा काका साहेब दीक्षित काका व माधवा समवेत वाचित सतानाथ भगवत शंकित मानसी जाहले माधवराव शंका निरसित समाधान न पवे दीक्षित चित्त आनंदराव पाखाडे स्वप्न कथित करित निरसन शंकेचे आढ्यास टांगिल्या फळीवरी माळ सपती कान निद्रा करी साई समर्थ शंका निवारी कथा कुसरी पंच चत्वारिंशती जागीच बैसुनी अटन सर्वत्र दावित जना चमत्कृती सत्र काशी गया गमन विचित्र अद्भुत चरित्र बाबांचे चांदोरकर सुनू लग्न पर्वणी श्यामास जाण्या कथी संतमणी श्यामा देखे बाबा की क्षणी गया पट्टणी छबी रूपे अजद्वय पूर्व जन्म कथन करीति स्वमुखे सायित्री नयन रम्य मधुर पवित्र गहन कथा वर्णन षट्चत्वा पीठिका कथिती साची साई बिरिंची हरिहर वैरहत्या आणि ऋण पेडण्या कारणे पुनर्जनन करविती बाबा कथामृत पान हृत्य कथन सप्त चत्वारिंशति एकशेवडे भक्त प्रवार एका भाविक सपटणे कर एकाचा वकिली परीक्षा प्रकार कृपा दुजावर अष्ट चत्वारिंशति हरि कान्होबा मुंबई निवासी स्वामी सोमदेव कुटिल मानसी संत परीक्षणार्थ श्री शैलधीसी आले अभिमानासी धरुनिया दर्शन खेवो मनोगत कथिले दोघे तत्काळ लज्जित झाले साई चरणी चित्त वेधले पाप निमाले जन्मांतरीचे बाबांसन्निद बैसले असता स्त्री रूप देखुनी विकार वशता उपजे चांदोर करांचे चित्ता वर्णिली वार्ता एकोन पंचाशती तद्विद्धि प्रणिपातेन याचाच अर्थ विस्तारून करिती त्याचेच समर्थन रघुनाथ नंदन पंचाशती दीक्षित हरी सीताराम भक्त धुरंधर बाळाराम नांदेड वकील कुंडलिक नाम शिर्डी प्रथम पातले कैसे एकेकाची कथा अद्भुत श्रवणी श्रोते होत विस्मित भक्त मनोदी कुसंबळत वृत्त वर्णिती एक पंचाशती करुणी ग्रंथ सिंहावलोकन मागुनी घेत पसाय दान खलांचे खलत्व घालवून सज्जन संरक्षण करावे सद्गुरु चरणी लीन होऊन मस्तक लेखणी अर्पण करून सर्व ग्रंथ संपवून कृतार्थ लेखन द्विपंचाशती एवं श्री साई सच्चरिताध्याय पूर्ण करिती गोविंद राय प्रेमे वंदूनी त्यांचे पाय नमितो गुरुमाय विश्वाची अध्यायाध्याय सार कथिका तिलाच वदती अवतरणिका कैवल्यपुरीची सत्पथिका मुमुक्षुरसिका जी होय शेल्या सरकट्याचा पदर म्हणून करितील अव्हेर परिदास विनती एकवार चतुर श्रोती परिसावी शेलाना शिशु गोंड सनीत बाधावीना वाईट दीट अवतरणी काही काही तीट बाळ धीट त्यालावी ग्रंथ सुंदर षड्रस अन्न अध्यायार्थ पदार्थ भिन्न अशेष पचना तक्रपान तद्वत्लेखन अवतरणिका ग्रंथ सुरभी सदा फला अध्यायावयव शुचि विमला दृष्टन भावी घाली गळा दिरुमणी माळा अवतरणिका क्षणी केले प्रतिभा संपन्न ग्रंथ पक्वान्न निर्मावया जै अनुभवितील याची गोडी बंद तैस जन्म मरण नाडी निर्वाण पदाची वतनवाडी अक्षय जोडी पय इक्षुरसाचा ग्रंथाचा थाट काय वानावा असतील बहुत ग्रंथकार नये प्रसाद वाणीचा अधिकार जैला दे सद्गुरु साचार विश्वाधार रमापती जरी निपजे ऐसे ग्रंथ लेखन सद्गुरु कृपे वाचून सत्य वचन त्रिवार कोण वानील श्री साई सच्चरिता किती अनुपम ग्रंथ योग्यता लाधला हे माड पंता सम करता परम सौभाग्यता मुमुक्ष ची यावत ग्रंथ मही तळी तावत कीर्ती भूमंडळी गोविंद राये केली दिवाळी वेळी चमुक्षु कारणे ग्रंथ बाप धन्य धन्य साई सद्गुरु प्रसाद जीवा होईल मान्य विचार दैन्य फेडील अनंत जन्मींचा सुकृत ठेवा म्हणून घडली साई सेवा मिळाला मधुर गोविंद रावा मेवा ग्रंथ लेखनाचा पंत हे विवेदांत विद्यासक्त साई सद्गुरु पदानुरक्त दिवानक्त सती की वेदांत विषय अति गहन विरक्ति भक्ति ज्ञान जोड देवून ऐसा ग्रंथ करणे निर्माण गुरु कृपे वीण अध्यायन भेतही हेम कोंदणे जडिली त्यात कथा अमोल रत्ने त्यातील अर्थ प्रभा किरणे महाप्रयत्ने गोविंद राये नाना अध्याय सुगंध सुमन माळा अर्पितसे श्री साई सद्गुरु गळा गोविंद मती प्रेमळ बाळा निर्मळ भावे करूनी नाना अध्याय शुद्ध हेमकुंभ त्यात श्री साई सच्चरित गंगांभ भरुनी ठेविती रघुनाथ डिंभ मुमुक्षुदंभ दवडावया नाना ग्रंथ उभविती अध्याय यशस्तंभ मर्दुनी असुर दर्पाभिमान दंभ रघुनाथ डिंभ मति खड्गे ग्रंथरत्न जडित पंचारती अध्याय कथार्थ स्नेह सूत्र ज्योति विरक्ति शांति घेऊनी येती संत नृपती ओवाळण्या ग्रंथ माया विश्वमोहिनी अध्याय बाहू पुंस उभवुनी कथार्थ केयूर काय शृंगारुनी सच्च आलिंगनी साई ब्रह्मा
नित्यकर्म मंडप हलवा रम्य विस्ती
भाकरदळी वसनादि करुण उपरि सुंदर आच्छादन घालून विभूषित करावा त्यात करावे उच्चासन भोवती काढाव्या भिन्न भिन्न रंगवल्या रंगपूर्ण नयन सुभग साव्या साई सद्गुरु प्रतिमा करून अथवा सुंदर छबी घेऊन उच्चासनी ठेवावी जपून करुणी वंदन प्रेम भावे चिन्नांशुकी ग्रंथ बांधोनी सद्गुरु सन्निध त्या ठेवुनी पंचोपचारे उभयता पूजुनी आरंभ वाचनी करावा प्रतस्थ राहावे अष्टवासर करावा गोरस वाफलाहार अथवा भर्जित धान्य प्रकार नक्त रुचिरवा एक भुक्त प्राची दिशी मुख करून सद्गुरु मूर्ती मनी आठवून करावे स्वस्थ मने करून ग्रंथ वाचन मोद भरे अष्ट अष्ट आणि सप्त अष्ट षट अष्ट सप्त एवं पाठ करावा दिन सप्त अवतरणिका फक्त अष्टमाहनी अष्टमदिनी व्रत पारणा करूनी नैवेद्य साई नारायण सुग्रास भोजन आप्तेष्ट ब्राह्मणा दक्षिणा यथा शक्ति त्या द्यावी अवंतूनी वैदिक ब्राह्मणा करावी निशी वेद घोषणा पय शर्करा पान संभावना देवनी तन्मना निववावे अंतिवंदूनी सद्गुरु चरणा अर्पावी त्या उचित दक्षिणा धाडावी ती भांडार भुवना संस्थान निधि वर्धना कारणे येणे तो शेल साई भगवान देईल भक्ता पसाय दान छेदिल भव भय लेलिहान दावील निधान मोक्षासे श्रोते संत माहे रघुर पडो पडेल अवतरणिका विसर द्यावी ग्रंथार्थावर नजर विनवी किंकर पायाते श्रोते सज्जन कृतांत काळ असो दासावर दया पढळ ठेवुनी तुमच्या चरणी भाळ प्रार्थी बाळ बाबांचा पुणे अधिक असेल जे जे ते ते द्यावे मजला माझे सार घेऊनी चित्त विराजे ऐसे कीजे श्रोती तुम्ही नमो साई शिवनंदना नमो साई कमलासना नमो साई मधुसूदना पंचवदना साई नमो नमो साई अत्रिनंदना नमो साई पाकशासना नमो साई निशारमणा वन्य ಅರ್ಪುನಿ ಗುರುಪದ ಕಮಲಿ ಸಾಯಿ ಮಾವುನಿ ಸಂತೋಷೋ. ಇತಿ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸದ್ಗುರು ಪ್ರೇರಿತೆ ದಾಸ ಬಾಬಾ ಬಾಳ ವಿರಚಿತೆ ಶ್ರೀ ಸಾಯಿ ಸಮರ್ಥ ಸಚ್ಚರಿತೆ ಅವತರಣಿಕಾನಾಂ ತ್ರಿಪಂಚಾಶತ್ತಮೋಧ್ಯಾಯ ಸಂಪೂರ್ಣ. ಶ್ರೀ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥಾರ್ಪಣಮಸ್ತು. ಶುಭಂ ಭವತು. ಸಮಾಪ್ತೋಯಂ ಗ್ರಂಥಃ. ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ಸದ್ಗುರು ಸಾಯಿನಾಥ್ ಮಹಾರಾಜ ಕೀ ಜಯ.